चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेशात वाढलं साखर उत्पादन। अतिरिक्त साखर साठ्याशी झगडत असणाऱ्या उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये आता रिकॉर्ड ब्रेक साखर उत्पादन झालं आहे। यावर्षी लॉकडाऊनमुळे यूपीमध्ये साखर उत्पादनात वाढ झाली आहे। 2018 उसाच्या 27.94 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेमध्ये 2019 26.63 लाख हेक्टरमध्ये ऊस पिकवण्यात आला होता। यंदाच्या गाळप हंगामात बी हेवी मोलासिसमुळेही इथेनॉलचं उत्पादन वाढलं आहे। गाळप हंगाम अजूनही सुरू आहे। उच्च साखर उत्पादनातील प्रमुख कारणांपैकी लॉकडाऊनमुळे गुऱ्हाळं बंद होणं हे एक कारण आहे। या गुऱ्हाळ्यात जवळपास 10% उसाचा वापर होतो, पण हा ऊसही यंदा कारखान्यांकडे पाठवण्यात आला। यावर्षी अवकाळी पाऊस आणि लॉकडाऊनमुळे गुऱ्हाळ चालण्यावर विपरीत परिणाम झाला होता, ज्यामुळे तो ऊस कारखान्यांना पाठवण्यात आला होता। लॉकडाऊनच्या घोषणेनंतर साखरेचा घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही वापर कमी झाला आहे। कोरोनामुळे साखर उद्योगाला घाईला आणलं आहे, पण तरीही साखर कारखान्यांनी या संकटाचा सामना करून चांगल्या पद्धतीनं गाळप केलं। ऊस शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी साखर कारखान्यांना अधिक ऊस गाळप करावा लागला।